दुसरा राजे अध्याय सात। तेव्हा अलीशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका। परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोमरोनाच्या वेशीत एक माप सपीठ एका शेकेलास व दोन मापे सातू एका शेकेलास मिळतील। तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावयाचा नाहीस। त्यावेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती। ती एकमेकास म्हणाली, येथे बसून का मरावे? नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई, आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच। तर चला, आपण आरामी सेनेस जाऊन मिळू। त्यांनी आपल्याला जिवंत ठेवले तर आपण जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकिले तर आपण मरू, एवढेच। ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले। आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात तो तेथे एकही माणूस नव्हता, कारण परमेश्वराने रथ घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सेनेच्या कानी पाडला। तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊ करून बोलाविले आहेत, म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले। आपले डेरे घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले। छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली। मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी छपवून ठेविला। मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहो ते बरे नाही। आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहो। सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल। तर चला, आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू। त्यांनी जाऊन नगराच्या वेसकऱ्यास हाक मारून सांगितले, आम्ही आरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पहा, तेथे एकही मनुष्य नाही, मनुष्यांचा शब्दही नाही। तेथे घोडे व गाढवे ही बांधून ठेवलेली आहेत, डेरेही जशाचे तसेच आहेत। तेव्हा वेसकऱ्यांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोचविली। राजा रात्रीचा उठून आपल्या सेवकास म्हणाला, आरामी लोकांचा काय विचार आहे हे मी तुम्हास सांगतो। त्यास ठाऊक आहे की आपली उपासमार झाली आहे। हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत। त्यांचा मनसुबा असा की आपण नगरातून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडून नगरात प्रवेश करावा। राजाच्या एका सेवकाने म्हटले, नगरात वाचून राहिलेल्या घोड्यातले पाच घोडे देऊन काय आहे ते पहावयास कोणास तरी पाठवावे। इस्रायलांचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्याच्यासारखी त्या मनुष्यांची गती होईल, किंवा ज्या इस्रायलांचा संहार झाला आहे त्यांच्यासारखी त्यांची स्थिती होईल। मग दोन रथ व घोडे जुंपून आणले आणि राजाने आरामी सैन्यामागे काही लोक पाठविले। त्याने त्यास सांगितले, काय आहे ते पाहून या। ते यार्देनेपर्यंत त्यांच्या मागून गेले आणि पाहतात ते आरामी लोकांनी आपली वस्त्रे पात्रे गडबडीत रस्ताभर टाकून दिलेली त्यास आढळली। जासुदांनी परत जाऊन राजास हे सांगितले। तेव्हा लोकांनी बाहेर पडून आरामी लोकांचे डेरे लुटिले। याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलास मापभर सपीठ व एका शेकेलास दोन मापे सातू विकू लागले। ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्यास राजाने वेशीवर नेमिले होते। वेशीत लोकांची गर्दी झाली ती त्यांच्या पायाखाली सापडून तो मेला। राजा देवाच्या माणसांकडे आला होता तेव्हा त्याने त्यास जे सांगितले होते त्याप्रमाणे झाले। देवाचा माणूस राजास म्हणाला होता की उद्या ह्याच वेळेस शोमरोनाच्या वेशीत एक शेकेलास दोन मापे सातू व एका शेकेलास एक माप सपीठ मिळेल। तसेच झाले। त्या सरदाराने देवाच्या माणसास म्हटले होते की परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? त्यास त्याने प्रत्युत्तर दिले होते की तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावयाचा नाहीस। त्याप्रमाणेच त्याचे झाले। वेशीत लोकांची गर्दी झाली होती, त्यांच्या पायाखाली सापडून तो मेला।